दिलबर ये ट्रैक था सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे तुमचाच फेवरेट वाला जी हाँ सारा तो आ चुके हैं इन रंगों की तरह आपकी जिंदगी में और मैं जाने नहीं वाली हूँ यहाँ से पण काय आहे ना कि थोड्या वेळापूर्वी मी बोलत होते की आपल्या आयुष्यातनं हिरवा रंग जो आहे तो मिसिंग होत चाललाय कारण आपल्या आसपासची हिरवळ कमी होत चालली आहे झाडांची कत्तल अगदी सरे आम सुरू आहे पण त्या मानाने वृक्षारोपण मात्र खूपच कमी होत आहे आणि झाडं जरी लावल्या गेली तरी ती झाडं किती जगतील किती मोठी होतील आणि किती आपल्याला सावली देतील याचं उत्तर तर आपल्याला अगदी वाऱ्यावरती सोडावं लागणार आहे कारण याचं उत्तर कुणाजवळच नाही आहे ना म्हणून म्हणते आहे की हिरवा रंग जो आहे तो आपल्या आयुष्यातनं मिसिंग होऊ देऊ नका जसं निर्धार केलेला आहे विधवांसाठी काम करणाऱ्या लताताई बोराडे यांनी आणि त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की विधवांनी सुद्धा रंग खेळायला पाहिजे की नाही तर त्यावर त्या काय म्हणाला
खरं तर विधवा ही एक माणूसच आहे आणि तिनं रंग खेळायला काहीच हरकत नाही पण होते गंमत कशी ज्या वेळेला ती विधवा होते त्यावेळेला बरीचशी बंधनं तिला येतातच त्याच्यामध्ये होळी खेळू नये हेही बंधन येत नागपंचमीला पण खेळायला जाऊ नये ही एक रूढी परंपरा सतत चालतच आलेली आहे तर याच्यामध्ये रंगपंचमी तिने निश्चित खेळावी आणि त्याच्यासाठी बाकीच्या जवबाई असतील ससूबाई असतील माहेरी राहत असेल तर बहीण असेल आई असेल शेजाबाजारच्या मैत्रिणी असतील तर ती बाहेर येत नाही कारण तिचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं प्रत्येक गोष्टी तिला असं वाटतं की अरे मला कुणी बोलेल का मी चुकीचं काही करतेय का तर त्यासाठी अगदी घरापासूनच सुरुवात केली पाहिजे कारण तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणलं तर तिच्या दुःखाची तीव्रता कमी होईल अशा सणाच्या वेळेला किंवा समारंभाच्या वेळेला लग्न सोहळ्याच्या वेळेला केव्हाही तिला घरातल्यांनी सपोर्ट केला पाहिजे म्हणजे ती मनानं खचलेली असते म्हणून तिला सपोर्ट केला तर ती मग आपण होऊन न घाबरता त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होईल असं मला वाटतं
वाके में यार इनकी कही बात इनका कहा हर शब्द जो है ते तुमच्याही मनाला पटलेले आहेत आणि माझ्याही मनाला पटलेले तर याही दृष्टीने थोडीशी वाटचाल करूयात सोबतच ऐकूयात सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो